नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत, ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशातली पहिली स्वदेशी बनावटीची प्रदूषण नियंत्रक समुद्र प्रताप युद्धनौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज गोवा इथं दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित होते. ही युद्धनौका सागरी प्रदूषण नियंत्रण नियमन, सागरी कायदा अंमलबजावणी, बचाव आणि शोध मोहीम राबवण्यात उपयोगी पडेल. ही युद्धनौका देशाचा सामूहिक दृढनिश्चय आणि आत्मविश्वास याचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले. ठाण्यासह इतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्यांच्या निवडीला स्थगिती देण्याची आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मनसेनं राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र दिलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम देण्याचा आपला निर्णय चुकल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मान्य केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेत आयुक्तांनी आपलं कार्यक्षेत्र ओलांडल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे आणि आयुक्तांनी निवडणुकीच्या कामासाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था इतर ठिकाणांहून करावी असं म्हटलं आहे. बांगलादेशानं आगामी आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. कोलकाता नाईट रायडर्समधून बांगलादेशाचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला वगळल्यानंतर बांगलादेशानं हा निर्णय घेतला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 323 अंकांची घसरण झाली आणि तो 85,440 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 78 अंकांची घसरण नोंदवत 26,250 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.